चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझी डेली शुगर मार्केट अपडेट, सोमवार 27 जानेवारी 2020। डोमेस्टिक मार्केट, बाजारात कमी मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,110 रुपये ते 3,160 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,225 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,275 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,275 रुपये ते 3,410 रुपये होता। गुजरातमध्ये M30चा व्यापार 3,280 रुपये ते 3,300 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,540 रुपये ते 3,570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,600 रुपये ते 3,630 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,265 रुपये ते 3,380 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,325 रुपये ते 3,375 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, बाजारात चांगली मागणी दिसून आली। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमचा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,300 रुपये ते 23,500 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमचा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23,500 रुपये ते 23,800 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमचा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $365 ते $367 पर्यंत आहेत आणि इक्युमचा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $372 ते $375 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $349.90 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.14 सेंट्स होते। करेन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.48 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 4.18 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,753 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $52.43 होते।